सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पे इन द स्पॉटलाइट।
हाय मी स्वप्निल जोशी, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत।
ऍक्शन।
तू एका लग्नाची दुसरी गोष्ट केलंस आणि दॅट्स माय फेवरेट सिरियल, पण मग तुझ्या लग्नाची काय स्टोरी आहे?
माझ्या लग्नाची खूप क्यूट स्टोरी आहे, खूप साधी सोपी स्टोरी, अजिबात फिल्मी नाही आहे। मॅट्रिमोनियल साईटवर भेटलो मी आणि माझी बायको, बाकायदा पत्रिका एक्सचेंज केल्या, फोटो एक्सचेंज केले मॅट्रिमोनियल साईटवर, मग आम्ही आवडलो एकमेकांना, मग आम्ही घरच्यांना भेटवलं, मग लग्न ठरलं।
आणि तू लव्ह मॅरेज नाही केलंस, म्हणजे आय वंडर हे कसं काय पॉसिबल झालं? आणि ती औरंगाबादची, ती डेंटिस्ट आहे बरोबर।
आय थिंक लव्ह इज अ स्टेट ऑफ माइंड, सो जर मी लव्ह मॅरेज केलं असतं तर मला 20-25 लग्न करायला लागली असतं, बिकॉज आय एम प्रॅक्टिकली इन लव्ह एव्हरी सिंगल डे। आय एम इन लव्ह विथ माय सेल्फ, आय एम इन लव्ह विथ यू, यू कांट रिअली गेट मॅरिड टू एव्हरीथिंग यू लव्ह।
आय एम शुअर की तिला तर माहिती असणार, तू इतका एस्टॅब्लिश ऍक्टर आहे वगैरे, आणि तिच्यासोबत जी पहिली भेट होते कशी होती ती भेट?
व्हेरी स्ट्रेंज, व्हेरी व्हेरी फनी ऍक्च्युली। ती चेंबूरला राहायची मुंबईत आणि मी कांदिवलीला, आणि माझा सेट होता मीरा रोडला, म्हणजे मी पुण्याच्या लॉजिकने सांगितलं तर इट इज भुगाव अँड कोरेगाव पार्क। आणि 2-3 दिवस झालं की पॅकअप, मी म्हटलं की 7 होईल पण 9 झालं वगैरे, तर मी 5 फोन करतो की नाही होत आहे। सो वन डे शी सेड की आज किती वाजले तरी भेटूया, आणि मी म्हटलं की ओके। दुपारी जेव्हा तिचा मेसेज आला की आज नक्की भेटूया ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी टी शर्ट आणि शॉर्ट्स घालून शूटिंग, कारण शूटिंगला कपडे किती लागतात, घरनं शूटिंगला पोचण्यापुरतेच लागतात। सो मी तिला मेसेज केला की मी शॉर्ट्स आणि टी शर्ट मध्ये, तर ती म्हणली जसा असशील तसा पण आज भेटूया। मग मी सेटवरनं एक शर्ट बॉरो केला, 8 पॅकअप होणार होता, तो 9:30 झाला, आम्ही 11:45 चेंबूरच्या बरिस्तात भेटलो, फर्स्ट मीटिंग। नेक्स्ट थिंग वी रिअलाइज इट वॉज 2:30 अँड वी वर टॉकिंग, आणि तो स्वप्निल जोशी आला म्हणून तो बरिस्तावाला शटर बंद करून थांबला होता बिचारा। सो ॲट 2:30 ही केम अँड सेड की सर मेरे को घर जाना है, अँड आम्ही म्हटलं किती वाजले, तो म्हटलं 2:30 सर, कारण त्यांनी शटर बिटर बाहेरनं सगळं बंद केलं होतं, तो बिचारा पेंगत बसला होता, सो 2:30 त्याला झेपेना। मग मी लीनाला ड्रॉप केलं, आय थिंक दॅट नाईट वी बोथ न्यू दॅट वी वॉन्ट टू गेट मॅरिड टू इच अदर।
रोमॅन्टिक फिल्म्स करणारा हा ऍक्टर खऱ्या आयुष्यात किती रोमॅन्टिक आहे हे कळतंय ना, पण स्वप्नील एक सुपर डॅड आहे आणि मी असं का म्हणते हे तुम्हाला कळेलच थोड्याच वेळात माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत ऑन लाइट्स कॅमेरा ऍक्शन। तू खूप रोमॅन्टिक आहे मला माहिती आहे, तर तू कोणतं सरप्राईज तुझ्या बायकोला दिलं किंवा तिने तुला दिलं?
खूप, वी कीप गिव्हिंग इच अदर सरप्राईजेस, अगेन नॉट ग्रेट थिंग्स ऑर बिग थिंग्स, पण फॉर एक्झाम्पल आज ती आली आहे पुण्यात आणि तिला ऑलरेडी मिळालं असेल एक सरप्राईज। आय जस्ट केम, आय रोट अ नोट फॉर हर इन द रूम वेलकमिंग हर टू पुणे, अँड आय आस्क समबडी टू व्हेन शी कम्स इन जस्ट मेक शुअर दॅट शी गेट्स अ बुके ऑफ रेड रोजेस, बिकॉज शी इज कमिंग आफ्टर 20 डेज। सो आय थिंक इट्स अबाउट मेकिंग द अदर पर्सन फील हाऊ इम्पॉर्टंट ही ऑर शी इज इन युअर लाईफ। आपण सांगत नाही, असं नाही की आपल्याला वाटत नाही किंवा असं नाही की आपल्या मनात नसतं, वी टेक लव्ह फॉर ग्रांटेड, अँड आय थिंक दॅट इज समथिंग दॅट आय डोंट बिलीव्ह इन।
मला सांग की आता तुला नुकतीच मुलगी पण झाली आहे, मायरा नाव ठेवलंय तिचं, आणि तू हॉस्पिटलमध्ये होतास जेव्हा तिचा जन्म झाला तेव्हा?
101% मी हॉस्पिटलमध्ये होतो, त्याच्यानंतर मी 50 दिवस घरी होतो, 50 डेज आय हॅड माय फोन स्विच्ड ऑफ, फॉर 50 डेज आय वॉज नॉट वर्किंग।
आणि तू काय काय केलंस त्याच्यात?
सगळं केलं, मी तिची शी साफ केली, मी तिची शू साफ केली, तिचे डायपर्स बदलू शकतो, मी तिला आंघोळ घालू शकतो, मी तिला फीड करू शकतो, मी तिला झोपवू शकतो, मी तिला खेळवू शकतो, मी ते सगळं करू शकतो एक्सेप्ट ब्रेस्ट फीडिंग, जे लीना करू शकते।
तू कसा वडीलस, पॉझिटिव्ह आहे की तू बिंदास्त होणार आहेस का? व्हॉट काइंड ऑफ डॅड यू आर?
आय थिंक आय एम लिटल क्रँकी एज अ फादर, ऍटलीस्ट इनिशियली आय एम टू ऑब्सेस्ड विथ हर लाईक ऑल डॅड्स, समटाईम्स आय फील दॅट आय नीड टू टेक इट लिटल इझी, पण आत्ता होत नाही आहे, टू ऑब्सेस्ड विथ हर, सो लीना बिचारी इज हँडलिंग दॅट प्रेशर।
ओके, माझ्या म्हणजे कलाकार श्रुती सोबत तुम्ही हा प्रवास ऐकताय, आणि जर तुम्हाला स्वप्नील पर्यंत तुमचा एखादा फीडबॅक पोहोचवायचा असेल तर यासाठी मला माझ्या फेसबुक पेजवर मेसेज करा, RJ श्रुती रेड FM, RJ SHRUT II RED FM या नावाने माझं पेज आहे, इसको ढूंढो, लाईक करो और यहाँ पर मुझे मेसेज करो।
वन फिल्म दॅट गेव मी लॉट ऑफ फेम इज दुनियादारी, त्याच्या आधी पीपल न्यू मी एज अ टेलिव्हिजन फेस, दुनियादारी नंतर पीपल स्टार्टेड ऍक्सेप्टिंग मी एज अ फिल्म फेस।
दुनियादारीचा एखादा किस्सा सांगू शकतोस?
खूप आहेत, दुनियादारी वॉज अ ड्रीम फॉर एव्हरीबडी, कारण मी, संजा, ऑंकी, जित्या, आम्ही सगळ्यांनीच दुनियादारी वाचली आहे, पुस्तक वाचलं आहे, आणि आमच्या प्रत्येकाच्या ग्रोईंग अप इयर्सचा एक पार्ट आहे। आणि संजाचं ड्रीम होतं की दुनियादारी त्याला करायचा होता, त्याला सिनेमा करायचा होता, आणि मला आठवतं तो गणपतीला घरी आला होता माझ्या, आणि तो गणपतीला आला होता आणि तो मला म्हणला की आ ना बाहेर तेरसे बात करणे, आणि तो मला बाहेर घेऊन गेला आणि तो मला म्हणला की दुनियादारी सुरू करूया, मी म्हटलं अरे ग्रेट सुपर ऑल द बेस्ट. तो म्हणला की तू श्रेयस तळवळकर कर. आणि दॅट मोमेंट असं टाइम स्टॉप्ड फॉर मी. आय थिंक इट वॉज डेस्टिन्ड. अंकुश आणि संजय सोडले तर बाकी सगळ्यांवर मी पहिल्यांदा काम केलं. आणि आय थिंक दुनियादारीनी आमच्या सगळ्यांचा एक बॉन्ड असा बनवलाय की दॅट हॅज स्टेड अँड दॅट विल स्टे फॉर द रेस्ट ऑफ आर लाईव्ह.
यु आर व्हेरी क्लोज टू सई आणि मुक्ता. अशा कोणत्या गोष्टीत की तुम्ही शूटिंग सोडून करता?
नाही असं नाही. शूटिंग व्यतिरिक्त मला आठवत नाही मी सईला किती वेळा भेटलो किंवा खिकीला किती वेळा भेटलो. पण वी आर व्हेरी क्लोज. काहीच नाही जे माहिती नाही एकमेकांना. अनबायस्ड माझ्या बरोबर आहे. बाजू ऐकून ठरवणार नाही की तुझ्या बरोबर आहे का समोरच्याच्या बरोबर आहे. माहिती आहे की हा माझ्या बरोबर आहे. सो तशीवाली मैत्री आहे सईशी काय किंवा मुक्ताशी काय. आणि आय थिंक व्हेरी फॉर्च्युनेट टू हॅव देम इन माय लाईफ.
आणि आता स्वप्नील सोबत खेळणार मी एक रॅपिड फायर राऊंड जिसमें खुलेंगे बहुत सारी राज. तो उसका करो इंतजार. तब तक मेरी यानी कलाकार श्रुति के साथ सुनते रहो लाइट्स कैमरा एक्शन.
विच इज द मोस्ट फनीएस्ट प्रैंक प्लेड ऑन यू और प्लेड बाय यू?
देयर लॉट्स ऑफ देम. एक खूप क्यूट वाली प्रैंक अशी आहे की माझा एक वाढदिवस होता आणि मला अख्खा दिवस कोणी विश केलं नाही. नॉट अ सिंगल फ्रेंड विश्ड मी. आणि मला असं वाटलं की दॅट्स नॉट पॉसिबल. आणि रात्री 8:30 गेम मी ह्यूज पार्टी. सो दॅट वॉज अमेझिंग. दिवस खूप वाईट गेला मला. दॅट वन ऑफ माय वर्स्ट बर्थडे. कारण तुमच्या माणसांचा फोन नाही, मेसेज नाही, काहीच नाही आणि ऍब्सोल्युटली कोणी ब्र काढत नाही त्याबद्दल. बाकी सगळे चर्चा चालू आहे. सो दॅट्स व्हेरी इरिटेटिंग.
कोणत्या क्रेझी ऍक्टिव्हिटीज करायचं तुझ्या कधी मनात आलं होतं का आणि तू काही केलंस कसं धतिंग काहीतरी?
मी स्कुबा डायव्हिंग केलंय. मला स्विमिंग येत नसताना 30 feet अंडर वॉटर. I've done skydiving, I've done bungee jumping. So, me, yeah, I've had my past.
तुझ्या बेडसाईड टेबलवर काय असतं?
क्लॉक, अ बुक, आयपॅड और आयपॉड, म्युझिकसाठी काहीतरी. आणि त्या महाबळेश्वरला मिळतात टूटी फ्रुटीच्या जेलीज, जेलीज,
जेली
चॉकलेट्स असतात ते.
नेक्स्ट टाइम मला कळलं की स्वप्नीलसाठी काय आणायचं. ओके, 5 things we will always find in your car.
कार कीज, एअर फ्रेशनर, डस्टबिन आहे, टिश्यू बॉक्स आहे आणि पोर्टेबल चार्जर आहे, एक परफ्यूम आहे, एक ग्लेअर्स आहेत आणि एक पुस्तक कुठलं तरी असतंच गाडीत.
मला सांग की तुझ्या फ्रीज मध्ये आम्हाला कोणत्या गोष्टी सापडतीलच सापडतील?
पाणी खूप, दही, वेगवेगळ्या प्रकारचं, वेगवेगळ्या फ्लेवर्स, योगर्ट सापडतील फ्रीज मध्ये.
सिन्स यू नो मी, मला सांग की जर एक फिल्म चं कॅरेक्टर मी आहे आणि तू पण माझ्यासोबत आहेस तर आपण कोणत्या फिल्म मध्ये एकमेकांना बघू शकतो?
मित्वामध्ये बघू शकतो. बिकॉज आय थिंक लाईक सोनालीज कॅरेक्टर इन द फिल्म, देयर इज लॉट ऑफ स्माइल ऑन युअर फेस and a lot of pain in your eyes. So that's a very lethal combination. Okay. Which is very similar to, very close to Sonali's character in the film.
डोळे वाजतायत त्या माणसाला. आणि मला एक डायलॉग कोणता मारशील?
नात्याला काही नाव नसावे, तू ही रे माझा मित्र.
पण मला आज जेव्हा तुझ्या आयुष्याचा प्रवास कळाला तेव्हा मला खरंच कळालं की यू ऍज अन ऍक्टर तू किती काही बघितलंयस, तू आयुष्याला कुठे होतास आणि कुठे नेलंयस. आणि थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग.
थँक्यू सो मच. गॉड ब्लेस अँड कीप रॉकिंग अँड यस कीप बम्पिंग.
ह्या आठवड्यातल्या गप्पा तर संपल्या पण पुढच्या आठवड्यात सुद्धा असणार आहे माझ्यासोबत एक सुपरस्टार, एक ऍक्टर, एक डिरेक्टर आणि एक उत्तम माणूस. सो मिलती हूँ आपको अगले हफ्ते इसी लोकेशन पर और 93.5 रेड एफएम बज जाते रहो.
स्टार्ट इट.